आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आवाहन. राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन बसवणार असल्याची शिक्षणमंत्र्यांची माहिती. गोकुळाष्टमीचा उत्सव राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा. आज रंगणार दहीहंडीचा थरार. राज्याच्या विविध भागात कालही पावसाची हजेरी. अनेक जिल्ह्यात शेतपिकांचं नुकसान. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन. आज नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देऊन आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदर्श आदिवासी गावं तयार करणं तसंच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली काल राजभवनामध्ये बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री जनमन योजनेच्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावाही यावेळी राज्यपालांनी घेतला. 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद येत्या 3 आणि 4 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या परिषदेचं यजमानपद महाराष्ट्र राज्याकडे असून विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवणं हा या परिषदेचा विषय आहे. परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यावेळी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा एकदा उभारू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे हा पुतळा कोसळला, मात्र लवकरच अधिक भक्कम पुतळा उभारू असं त्यांनी काल सांगितलं. या विषयावर विरोधकांनी राजकारण करू नये तसंच कुणीही कायदा हातात घेऊ नये असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार सल्लागार आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. चव्हाण यांनी काल राजकोट इथं जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणाची नौदलानंही दखल घेतली असून या घटनेच्या तपासासाठी आणि लवकरात लवकर पुतळा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार आणि संबंधित तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं आहे. राज्यसभेच्या राज्यातल्या 2 रिक्त जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधिमंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या होत्या. बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. गेल्या 6 दिवसात या कृषी प्रदर्शनाला 4.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. या महोत्सवातील विविध दालनांच्या माध्यमातून सुमारे 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचं बीड जिल्हा कृषी अधीक्षकांनी म्हटलं आहे. राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन बसवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईमध्ये बातमीदारांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं नुकताच घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यासाठी राज्य शासनानं प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. श्रीकृष्ण जन्माचा म्हणजेच गोकुळाष्टमीचा उत्सव काल मध्यरात्री सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या सर्वच लहान मोठ्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये तसंच घरोघरी पारंपरिक पद्धतीनं कृष्ण जन्माचा सोहळा साजरा झाला. कृष्णाष्टमीनिमित्त ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरांना आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज सर्वत्र दहीकाल्याचा उत्साह असेल. पुण्यामुंबईसह संपूर्ण राज्यात आज दहीहंडीचा थरार रंगणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2026 पर्यंत एकाच वेळी अवकाशात गगनयान आणि समुद्रात समुद्रयान सोडण्याच्या दृष्टीनं नियोजन आहे अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी काल पुण्यामध्ये दिली. भारतीय समशीतोष्ण हवामान संस्थेत आयोजित एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हवामानाचा आणखी अचूक अंदाज वर्तवता येण्याच्या दृष्टीनं डिजिटल सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्र यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. गेल्या महिन्याभरात किमान 3 वेळा पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि मोठी वित्तहानी झाली. या पूरपरिस्थितीला महापालिका प्रशासनाबरोबरच इतरही घटक जबाबदार असल्याचं निरीक्षण जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्ही डी कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना नोंदवलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती नियंत्रणासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या वडनेरे समितीचे सदस्य म्हणूनही कुलकर्णी यांनी काम पाहिलं असल्यानं त्यांचा हा निष्कर्ष महत्वपूर्ण मानला जात आहे. ऐकूया त्यांच्या मुलाखतीवर आधारित वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
गेल्या महिनाभरात किमान 3 वेळा पुणेकरांनी अनुभव घेतलेल्या पूरपरिस्थितीला नेमकं जबाबदार कोण यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र गेल्या 30 वर्षांच्या कालावधीत पुण्यातील दोन्ही नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता तब्बल 50% कमी झाली असून त्यामुळेच वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचा निष्कर्ष जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञांनी नोंदवला आहे. नदी पात्रातील विविध प्रकारची अतिक्रमणं, टाकला जाणारा राडारोडा, त्याचबरोबर पूररेषेच्या आत होणारी बांधकामं आणि नदीवर काही ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने उभारले गेलेले आणि आता निरुपयोगी ठरलेले जुने पूल यामुळेच नदी पात्राची वहनक्षमता कमी झाली आहे. पूर्वी 1,00,000 क्युसेक्स पाणी धरणातून सोडल्यानंतर देखील नदीला पूर येत नव्हता आणि आज त्याच्या निम्मे म्हणजे केवळ 45 ते 50,000 क्युसेक्स पाणी सोडलं तरी पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचं परखड मत त्यांनी नोंदवलं आहे. याबद्दलचे शास्त्रीय पुरावे देखील त्यांच्याजवळ उपलब्ध आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी.
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी आज पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे. व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काल मुंबईमध्ये बैठक झाली. त्यावेळी झालेल्या सकारात्मक समाधानकारक चर्चेनंतर व्यापारी कृती समितीनं पुकारलेला महाराष्ट्र व्यापार बंद मागे घेतला आहे. रत्नागिरीमध्ये काल एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काल जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारिकांनीही काही काळ काम बंद केलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचं काल निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरपंच, विधान परिषद तसंच विधानसभेचे सदस्य आणि लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. शिक्षण, सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आता बातमी पावसाची. राज्यात विविध ठिकाणी कालही पावसानं जोरदार हजेरी लावली. विविध जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात 3 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. मुसळधार पावसानं जिल्ह्यातल्या शेतीचं आणि पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. धुळे जिल्ह्यातही काल पावसाचा जोर कायम होता. पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे धुळे शहरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं. आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती पाण्याखाली गेली असून उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर आणि कांदा पीक वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, पेठ, त्र्यंबक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणुस्कुरा घाटामध्ये गेल्या शनिवारी कोसळलेली दरड हटवण्याचं काम काल पूर्ण झालं. त्यानंतर या घाटामधून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आवाहन. राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन बसवणार असल्याची शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती. गोकुळाष्टमीचा उत्सव राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा. आज रंगणार दहीहंडीचा थरार. राज्याच्या विविध भागात कालही पावसाची हजेरी. अनेक जिल्ह्यात शेतपिकांचं नुकसान. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार वसंत चव्हाण यांचं निधन. आज नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.